अति सुंदर वैजयंती माला, वैजयंती माला, अति सुंदर वैजयंती माला, वैजयंती माला,
अति सुंदर वैजयंती माला, वैजयंती माला, अति सुंदर वैजयंती माला, वैजयंती माला,
माला शोभे शोभे हरी जागळा, हरी जागळा माळा की शोभताए वैजयंती माळा,
अति सुंदर वैजयंती माळा, वैजयंती माळा, अति सुंदर वैजयंती माळा, वैजयंती माळा।
श्री हरीच्या गळ्यामध्ये जी सुवर्ण कमळांची अतिशय सुंदर अशी माळा आहे त्या माळेला वैजयंती माळा असं सुद्धा म्हणतात, पण ते नाव कसं पडलं हे सांगण्याचा हा प्रयत्न। हो, या बुवांना दुसरीच वैजयंती माळा आठवायची। असो, तर काय झालं, सुशील नावाचा एक सुसंस्कृत असा एकनिष्ठ हरिभक्त होता, त्याला दोन मुलगे जय आणि विजय, ते सुद्धा श्रीहरीच्या दरबारामध्ये द्वारपाल म्हणून कामाला होते। या परिवाराचा दिनक्रम ठरलेला होता,
चाले भजन पूजन नित्य स्मरे श्री हरी, चाले भजन पूजन नित्य स्मरे श्री हरी, चाले भजन पूजन नित्य स्मरे श्री हरी,
चाले भजन।
अशा प्रकारे रोज पहाटे भजन पूजन नामस्मरण आटोपल्यावर श्री हरीला नैवेद्य दाखवला जाईल, तो नैवेद्य आपोआप आकाशात जाईल। पण त्या दिवशी काय झालं कोणाला ठाऊ, काही केल्या ते नैवेद्याचे ताट वैकुंठी जाईना, त्यांनी पुष्कळ वाट पाहिली, पण शेवटी तो दुःखाने म्हणतो,
सांग ना श्री हरी काय झाले तरी, सांग ना श्री हरी काय झाले तरी, रुष्ट झाला सिका मजवरी,
सांग ना श्री हरी काय झाले तरी, सांग ना श्री हरी काय झाले तरी, रुष्ट झाला
किरणांची ले उनिया लाली, सूर्य किरणांची ले उनिया लाली, दिशा पूर्वेची ही सज सज्ज जाहली दिशा पूर्वेची ही सज्ज जाहली मंद वाऱ्या सवे पाखरांचे थवे मंद वाऱ्या सवे पाखरांचे थवे झेप घेती हे क्षिती जावरी
ते नैवेद्याचं ताट काय जागचं आले ना म्हणून त्याने घरच्या माणसांमध्ये चौकशी केली म्हणाले आजचा प्रसाद कोणी बनविला हे ऐकल्याबरोबर त्याचा मुलगा विजय याची पत्नी वैजयंती तिच्या काळजात धस झालं ती घाबरत घाबरत पुढे आली आणि म्हणते आजचा प्रसाद मीच बनविला पण त्यामध्ये मीठ घातलं की नाही हे पाहण्यासाठी मी तो चाखून पाहिला हे समजताच तिला तिचे सासरे फार नागावून बोलले तेव्हा तिथलं वातावरणच फार बदलून गेलं
आनंदाची जागा घेतली आनंदाची जागा घेतली दुःखाने निमिषात बदलून गेले जीवन सारे केला दैवाने घात
आनंदाची जागा घेतली दुःखाने निमिषात
वैजयंतीने पुष्कळ विनवणी केली पण त्याचा सुशीलच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही आणि त्याने रागाने आपल्या सुनेला शाप दिला की तू मेरू पर्वताच्या पठारावर सिद्ध सरोवर आहे तेथे शिळा होऊन राहशील तो शाप ऐकून ती सासऱ्याचे पाय धरून म्हणते
दिला खरा शाप द्या हो उशाप हेच माझं मागण हो हेच माझं मागण हो आता हेच माझं
सासऱ्याला तिची दया आली आणि त्याने तिला उशाप दिला, म्हणाले तू शिळा होऊन राहिली असताना श्रीहरी तेथे येईल आणि त्याचा हस्तस्पर्श त्या शिळेला होईल, तेव्हाच तू या शापातून मुक्त होशील. असे ऐकल्यावर तिला थोडा धीर आला आणि क्षणात ती अदृश्य झाली व सिद्ध सरोवरापाशी शिळा होऊन राहिली. ही गोष्ट जेव्हा तिच्या पतीला समजली म्हणजे विजयला समजली, तेव्हा तो धावतच सिद्ध सरोवराजवळ गेला. आपल्या पत्नीच्या त्या शिळेला आलिंगन देऊन जड अंतःकरणाने म्हणाला,
माझ्या जीवनी या उरल काय सांग, माझ्या जीवनी या उरल काय सांग, माझ्या जीवनी या उरल काय सांग,
माझ्या जीवनी या उरल काय सांग, माझ्या जीवनी या उरल काय सांग, माझ्या जीवनी या उरल काय सांग.
तू जाता झालं हे स्वप्न भंग, तू जाता झालं हे स्वप्न भंग,
माझ्या जीवनी या उरल काय सांग, माझ्या जीवनी या उरल काय सांग, माझ्या जीवनी या उरल काय सांग.
तो म्हणाला, प्रिय या जगामध्ये तू नसल्यामुळे माझं जीवन विराण झालं, तेव्हा मी सुद्धा तुझ्या सानिध्यात राहून उग्र तप करीन. आणि खरोखरच त्याने तिकडे बसून सूर्यदेवाची भक्ती करण्यास प्रारंभ केला.
सूर्यदेवा पूजी नित्य सूर्यदेवा पूजितो, सूर्यदेवा पूजी नित्य सूर्यदेवा पूजितो, तप घन घोर झाली वर्ष हो हजार, तेव्हा झाले हो प्रसन्न देव सूर्य नारायण, आणि सूर्य देवा पूजी नित्य सूर्य देवा पूजितो,
तप केल्यावर त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले व एक सुवर्णाचा कमळ आकाशातून त्या ठिकाणी टाकून दिलं. विजयने ते अतिशय मोहक असं सोन्याचं कमळ पाहिलं आणि त्याने ते हातात घेतलं. तेवढ्यात त्याला आपल्या पत्नीची आठवण झाली, म्हणाला मला याचा काय उपयोग आहे, कारण
नशिबाने फिरविली पाठ मरण पाहतो दिन रात, नशिबाने
सुवर्णाचं कमळ शिळेवरती ठेवलं आणि पुन्हा सूर्यदेवाची भक्ती करत बसला. अशी अनेक कमळे जमा झाल्यावर त्यांनी त्याची एक माळ तयार केली व त्या शिळेवर ठेवली. आणि आता दुसरीकडे काय झालं होतं बघा, स्वर्गावर दुष्काळ पडला होता. आपल्या पृथ्वीवर जसा पडतो तसा स्वर्गावरती पण पडतो, पण कसा, की आपण पूजा हवन नामस्मरण जर केलं नाही तर देवांना त्याच्यातून हवीरभाग मिळत नाही म्हणून दुष्काळ पडतो. एकदा काय झालं, दक्षाने दक्ष प्रजापतीने यज्ञ आरंभिला पण शंकराला न बोलवता सगळ्या देवांना निमंत्रण केलं. शेवटी पार्वती म्हणाली शंकराला, माझ्या वडिलाने यज्ञ आरंभिलाय, मी तरी जाऊन येते. शंकराने तिला आज्ञा दिली आणि ती तिथं पोचताच तिच्या सर्व बहिणीने तिचा असा अपमान केला, तेवढा अपमान विसरून सुद्धा ती आपल्या वडिलांकडे गेली. पण वडिलाने सुद्धा तिचा असा अपमान केला की तिला जगणं नकोसं झालं आणि तिने त्याच ठिकाणी आत्मदहन केलं. ही वार्ता शंकराला समजताच शंकर अतिशय क्रोधिष्ठ झाले आणि त्याने आपली जटा रागाने भूमीवर आपटली. त्याबरोबर वीरभद्र नावाचा शंकराचा बाहुनंदन निर्माण झाला. शंकराने त्याला सांगितलं, त्या दक्ष प्रजापतीचा नाश करण्यासाठी मी तुला निर्माण केलं आहे, तेव्हा तू तिथे जाऊन सर्व देवांचे हवीरबाग हरण कर व यज्ञाचा व यज्ञ मंडपाचा नाश करून त्या उन्मत्त दक्ष प्रजापतीचे मस्तक धडापासून छाटून टाक. त्याप्रमाणे वीरभद्राने केले. तेव्हापासून कोणी पृथ्वीवरती होम हवन पूजा अर्चा करीत नव्हते म्हणून स्वर्गावरती दुष्काळ पडला होता. तेव्हा सर्व देव कैलासावर जाण्याचा विचार करतात.
चला जाऊया कैलासी, जाऊ कैलासी, व्यथा सांगूया शंभूशी, सांगू शंभूशी.
जाऊया कैलासी, जाऊ कैलासी, व्यथा सांगूया शंभूशी, सांगू शंभूशी.
यज्ञ हवन करीना कोणी, यज्ञ हवन करीना कोणी, बहुदिन आम्ही उपवासी, आम्ही उपवासी.
कैलासी जाऊया म्हणाले सर्व देव, पण त्यांना शंका आली. म्हणाले, आपला शब्द शंभू ऐकणार नाही, ते विष्णू देवाचं लवकर ऐकतील, म्हणून प्रथम वैकुंठी जाऊया.
मिळून येते वैकुंठी, विष्णू देवा मिळविती, आल संकट हे स्वर्गावरती, कुंडली आमची मती.
देव म्हणाले, विष्णुदेवा, दक्ष पत्नी हजारो वर्ष आपल्या पतीचा कलेवर घेऊन बसली आहे, तेव्हा कृपा करून दक्ष जिवंत होईल अशी काहीतरी तजवीज करावी. ते ऐकून विष्णू म्हणाले, अरे जशी कृती करावी तशी त्याची फळे मिळत असतात. दक्षाने महादेवाची निर्बसना केली नसती तर त्याची अशी दशा झाली नसती. ज्याप्रमाणे मासा गळाला जाऊन धरतो किंवा पतंग दिव्यावर उडी मारतो, त्याप्रमाणे दक्ष प्रजापतीने आपली विटंबना करून घेतली. अरे यक्षायणी रागावून देहदहन करू लागली, त्यावेळी तुम्हापैकी कोणी एकानेही तिची समजूत का काढली नाही, तिची क्षमा का मागितली नाही, आणि आता मला सांगताय शंभूदेवाला भेटायला. तेव्हा सर्व देव म्हणाले, हे श्रीहरी, लक्ष्मी रमणा आम्हा सर्वांची तुला दया येऊ दे. 1000 वर्षापर्यंत इंद्र वरुण यम वगैरे कोणालाही हवीरभाग न मिळाल्यामुळे सर्वांचे अंतरात्मे तळमळत आहेत. तुझ्या घरी कामधेनू असल्यामुळे तुला कोणत्याही गोष्टीचे उणे नाही, परंतु आम्ही सर्व यज्ञ यागाच्या हवीरभागावर अवलंबून असल्यामुळे आमचे फार हाल झाले आहेत. तेव्हा महादेवांना तू सांग, तुझ्यावर त्याचे फार प्रेम आहे, तेव्हा तू त्याची प्रार्थना केल्यास कार्यभाग होईल. ब्रह्मदेवाची अशी विनंती ऐकल्यावर विष्णूला सर्वांची दया आली व ते महादेवाकडे जाण्यास निघाले. सर्व देवांसह प्रथम मेरू पर्वताच्या पठारावर सिद्ध सरोवराजवळ आले. तोच त्यांना एका शिळेवरती एक सोन्याची कमळ पुष्पाची माळा दिसली. ती माळा त्यांनी हातात घेऊन गळ्यात घातली. त्या शिळेला हरीचा स्पर्श होताच वैजयंतीचा उद्धार झाला आणि ती जिवंत झाली. हे पाहून तिच्या पतीला विजयला फार आनंद झाला. त्याने आपल्या पत्नीला आलिंगन दिलं व म्हणाला,
थाटू सजणी संसार नवा, थाटू सजणी संसार नवा, आणू जीवनात आपुल गोडवा.
वंदन केले तेव्हा श्री हरी म्हणाले की ही माळा मला तुमच्यामुळे प्राप्त झाली, म्हणून या माळेला विजय वैजयंती या नावावरून वैजयंती माळा असं लोक म्हणतील. असं सांगितल्यावर विजय व वैजयंतीने श्री हरीचे मनापासून आभार मानले.
दे रे हरी संत पदाची जोड.